ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೇ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕ ವರದೇ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನ ದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ. ಧ್ಯಾಯತೋ ವಿಷಯಾನ್ ಪುಸಃ ಸಂಗಃ ತೇಷು ಉಪಜಾಯತೆ ಸಂಗಾತ್ ಸಂಜಾಯತೆ ಕಾಮಃ ಕಾಮಾತ್ ಕ್ರೋಧಃ ಅಭಿಜಾಯತೆ ಕ್ರೋಧಾತ್ ಭವತಿ ಸಮ್ಮೋಹಃ ಸಮ್ಮೋಹಾತ್ ಸ್ಮೃತಿ ವಿಭ್ರಮಃ ಸ್ಮೃತಿ ಭ್ರಂಶಾತ್ ಬುದ್ಧಿನಾಶೋ ಬುದ್ಧಿನಾಶಾತ್ ಪ್ರಣಶ್ಯತಿ. ಸ್ಥಿತಪ್ರಜ್ಞ ಲಕ್ಷಣಾಚೆ ಸುರುವಾತಿಚೆ ಚಾರ್ ಪಾಚ್ ಶ್ಲೋಕ ಪಾಹುನ್ ಝಾಲ್ಯಾನಂತರ 55ವ್ಯಾ ಶ್ಲೋಕಾಪಾಸೂನ್ ಸ್ಥಿತಪ್ರಜ್ಞಾಚ ಲಕ್ಷಣ ಸಾಂಗಾಯಲಾ ವರ್ಣನ ಕರಾಯಲಾ ಭಗವಂತನಿ ಸುರುವಾತ್ ಕೇಲಿ. ಆಣಿ ಹಾ ಶ್ಲೋಕ 62ವಾ ಆಹೆ. ಸಾತ್ ಶ್ಲೋಕ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ಆಲೇಲಾ ಹಾ ಶ್ಲೋಕ. ಹಾ ಸ್ಥಿತಪ್ರಜ್ಞ ಲಕ್ಷಣಾಚಾ ಶ್ಲೋಕ ನಾಹಿ, ಉಲಟ ಸ್ಥಿರ ಬುದ್ಧಿ ಪತನ ಕಶಿ ಪಾವತೆ ಹೇ ಸಾಂಗಣಾರ ಹಾ ಶ್ಲೋಕ ಆಹೆ. ಹಾ ಆಣಿ ಯಾಚಾ ಪುಢಚಾ ಶ್ಲೋಕ ಹಾ ಸ್ಥಿತಪ್ರಜ್ಞ ಲಕ್ಷಣಾಮಧ್ಯೆ ಏಕ ಪ್ರಕಾರೆ ಪರ್ಯಾಯಾನಿ ಆಲೇಲಾ ಆಹೆ. ಭಗವಂತನಿ ಆತಾಪರ್ಯಂತ ಸಾಂಗಿತ್ಲ ಕಿ ಮನೋಗತ ಅಸಣಾರ್ಯಾ ಸಗಳ್ಯಾ ಕಾಮನಾ ಜೋ ಸೋಡೂನ್ ದೇತೋ, ಮನೋಗತ ಕಾಮನಾ ಸೋಡತೋ ಆಣಿ ಆತ್ಮ್ಯಾಮಧ್ಯೆ ಜೋ ಸ್ವತಃಚ್ಯಾ ಆತ್ಮ್ಯಾಮಧ್ಯೆ ಸ್ವತಃಚ್ ಸಂತುಷ್ಟ ಹೂನ್ ರಾಹತೋ ತ್ಯಾಚಿ ಬುದ್ಧಿ ಸ್ಥಿರ ಹೋತೆ ತ್ಯಾಲಾ ಸ್ಥಿತಪ್ರಜ್ಞ ಅಸಂ ಮಂಟಾತ್. ಆಣಿ ಯಾಚ್ಯಾ ವಿವರಣಾ ಕರ್ತಾ ಮ್ಹಣೂನ್ ಭಗವಂತನಿ ಮನೋಗತ ಕಾಮನಾ ಕಶಾ ರೀತಿನಿ ಸೋಡತೋ ಆಪಲ್ಯಾ ಸ್ವತಃವರ್ ಸ್ವತಃಚ್ಯಾ ಜೀವನಾವರ್ ಪ್ರಯೋಗ ಕಸೆ ಕರತೋ ಯಾಚಾ ಖುಲಾಸಾ ಕರ್ತಾನಾ तो दुखानी उद्वेग पावत नाही, दुख येईल दुखानी उद्वेग निर्माण होणार नाही अशा प्रकारे प्रयत्न करतो. उद्वेगाशिवाय दुःख सहन करणं, तसंच स्पृहेशिवाय सुखाचा अनुभव घेणं, तसंच अतिशय महत्वाच्या गोष्टी आपल्या जीवनातल्या म्हणजे काम, कामाशिवाय मनुष्य कसा जगेल, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भय, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे असं समर्थ म्हणतात, ते भय. जिजी विषा टिकून राहावी आणि आपल्या अस्तित्वाला धक्का बसू नये, धोका पोहोचू नये म्हणून जी स्वाभाविक वृत्ती आपल्या ठिकाणी असते त्याला भय असं म्हणतात. त्या वृत्तीला काम अतिशय महत्वाचं जीवनात, तसं भय ही नैसर्गिक प्रेरणा आणि कामामुळे आणि भयामुळे येणारी क्षुब्धता म्हणजे क्रोध, अस्वस्थता, अशांती, तळमळ हे ज्याच्या जीवनामधून निवृत्त झालेले आहेत असं भगवंत म्हणतात. म्हणजे जे आपल्याला अपरिहार्य वाटतो असा काम ज्याच्या जीवनातून निवृत्त झालेला आहे, तसं भय देखील निवृत्त झालेलं आहे आणि क्रोध देखील निवृत्त झालेला आहे. याचं कारण तो आत्म्यामध्ये रमलेला आहे. म्हणून देह बुद्धीपशी या सगळ्या गोष्टी आहेत, पण तो आत्म्याचं जीवन जगायला प्रवृत्त झालेला आहे. म्हणून आत्म्याच्या अंगाने आपण परिपूर्ण आहोत. मला कसलीही कामना नाही, कोणत्याही बाह्य कामने खेरीजच मी नेहमीच परिपूर्ण आहे, नित्य तृप्त आहे, तृप्त काम आहे, परिपूर्ण आहे. असं जो आत्म्यात रमल्यामुळं अनुभवतो, देह असेल तर देहामुळं देहाच्या असुरक्षिततेचं भय, पण दिवसातून थोडा वेळ तरी देहरहित जो राहतो, ध्यानाच्या वेळेला, नामस्मरणाच्या वेळेला, पूजेच्या वेळेला, या साधना आहेत. या साधना अल्प वेळ का होईना देहरहिततेचा अनुभव देतात आणि तेवढ्या वेळापुरता तो भयापासून निवृत्त होतो. त्याच्या संस्कारामुळं त्याच्या जीवनातलं एकूण भय नाहीस होतं कालांतराने हळूहळू. तसंच क्रोध म्हणजे क्षुब्धता, मनाची अस्वस्थता. देहबुद्धीनी वर्तन करत असतानाच क्षुब्धता असते, संताप असतो, तळमळ असते, अशांती असते. या सगळ्याला मिळून क्रोध हा शब्द आहे. क्रोध म्हणजे कचकचीत रागवणं असा त्याचा केवळ अर्थ नाही. अशा रीतीने आत्मनी एव आत्मनः तुष्टः हे जमवल्यामुळं वीत राग भय क्रोधः. तसं जेवढं जमेल तेवढा काम अत्यंत गरजेचं आहे या भावने व्यतिरिक्त जीवन जगण्याचा अभ्यास करणं आणि आत्म्यामध्ये संतुष्ट राहणं. सर्वत्र स्नेह न ठेवता अनभिस्नेहा असं वर्तन. मी सच्चिदानंद अलिप्त आकाररहित असा अनुभव घेतल्यामुळं जे आकारवान आहेत त्यांच्या ठिकाणी स्नेह ठेवायचं नाही, अशा पद्धतीने जो जीवनक्रम योजतो संसार करत असताना, त्याची आंतरिक धारणा अशी असते की स्नेहाच्या अंगाने कुठंच अडकून पडू नये अशी आंतरिक धारणा तो ठेवतो. स्वामीजींचा एक अभंग आहे ना, आघवा संसार मोक्ष रूप झाला, ज्ञान देवो निया जना बोध केला, असोनी संसारी संन्यासी मी झालो, आनंदात न्हालो आनंदात न्हालो, गुरु कृपे करून या पूर्ण ब्रह्म झालो. सगळा संसार माझा मोक्षमय झाला, मी संसारी असून देखील संन्यासी झालो. कुठं स्नेह न ठेवता मी वर्तन केलं. संन्याशाचं लक्षण, संन्याशी देखील जेवतो, संन्याशी देखील पाहतो, तो स्नेहाखेरीज असतो, हे त्याचं वैशिष्ट्य. आणि सर्वत्र म्हणजे सर्व गावी, सर्व देशी, सर्व काळी, सर्व व्यक्तींशी, सर्व उपभोग्य वस्तूंशी, जेवणापासून सर्व्या सर्व अशा सर्व गोष्टींबद्दल जो स्नेह रहित राहतो, हा मोठा अभ्यास करण्याचा विषय आहे. जहां काम है वहां राम नहीं, काम असेल तिथं स्नेह असेल. याचं स्नेह आत्म्याच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी जडून राहिलेली अशी याची वृत्ती. आणि असं वर्तन करत असताना काही शुभ आणि काही अशुभ हे निष्पन्न होणार कर्मामधून. स्नेहरहित वर्तनामधून देखील काही शुभ प्राप्तव्य होणार, काही अशुभ प्राप्तव्य होणारच. जेव्हा शुभ प्राप्त होतं तेव्हा वा बरं झालं असं म्हणायला जात नाही. अभिनंदन करायला जात नाही. आणि जेव्हा अशुभ प्राप्त होतं तेव्हा डोक्याला हात लावून बसत नाही, आता सगळं जीवन संपलं. एका मृत्यूनी लोक डोक्याला हात लावून बसतात, संपलं आता, आता जगण्याची इच्छा संपली असं देखील कधी कधी आपण ऐकतो. आणि मग संध्याकाळी दुसऱ्या दिवशी, त्याच्या पुढच्या दिवशी, त्याच्या पुढच्या दिवशी हळूहळू त्याच्यातून बाहेर येऊन इतके बाहेर येतात ते खूप तात्पुरतं असतं. पण त्या क्षणाला तीव्र द्वेष करतो त्या परिस्थितीचा. जो अभिनंदन करायला जात नाही आणि अशा प्रकारे द्वेष भावना देखील ज्याच्या मनात नसते तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मी असं म्हटलं की आत्मनी एव आत्मना हा तुष्ट आहे हे पालुपद नेहमी लावायचंच. हे जमवलं आणि आत्म्यामध्ये संतुष्ट राहिला, त्याची बुद्धी प्रतिष्ठित आत्म्याच्या ठिकाणी स्थिर अशी राहते. अशा प्रकारे प्रजहाती यदा कामान आणि आत्मनी एव आत्मना हा तुष्टः याच्याबरोबर आपलं हे सगळं निरूपण प्रगती करत गेलं. भगवंतांचं हे सांगणं देखील या दोन पदांबरोबर प्रगती करत गेलं. कासवाचं उदाहरण दिलं, कासव जसा अवयव आवरून घेतो तसा जो अंतर इंद्रिय आवरून घेतो, डोळे पाहतील पण पाहण्याचा रस आवरून घेतो, जीभ खाईल पण खाण्याचा रस आवरून घेतो, कुरुमोंगानी व सर्वशहा, आपण रमतोय असं दिसलं की तिथून परावृत्त होतो, आपण तिथं अडकणार असं वाटलं तिथून परावृत्त होतो. करून पाहता येईल. विवेकानंदांच्या बाबतीत असं झालं की विवेकानंद आपल्या मित्राच्या एका खोलीवर जाऊन अभंग म्हणत असत, तानपुरा घेत असत, तंबोरा घेत असत, खोलीची दार लावलेली असत आणि अभंग म्हणत असत आणि खूप प्रेमानी मनसोक्त गात असत. एकदा त्यांचं गाणं संपल्यानंतर दार उघडलं तर एक तरुण मुलगी तिथं कान लावून दाराला दारापाशी उभी होती, तर ती एकदम दचकली, घाबरली, ते बाहेर जात होते. तोपर्यंत त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता, त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होत, तर ती कशी बशी पुटपुटली की आपण गाता तर ते मला फार आवडतं म्हणून मी इथं उभी राहिलेली होते आणि पळून गेली. त्यानंतर विवेकानंद त्या मित्राच्या घरी गाण्यासाठी म्हणून कधीही गेले नाही. ते गायले नाहीत असं नाही, पण त्या ठिकाणी ते गाण्यासाठी कधीही गेले नाहीत. करता येईल एखाद्या ठिकाणी, एखाद्या हॉटेलमध्ये खूप जेवण आवडलं आणि असं वाटलं की असं जेवण आपण परत कधी जेवलो नाही, परत कधी जेवणार, असं आतापर्यंत कधी जेवलो नाही, तर परत तिथं जायचं नाही, येईल करता. विवेकानंदांच्याच जीवनात प्रसंग घडतात असं नाही. आपण जर शोधून पाहिलं तर आपल्या जीवनात देखील आपल्या परीने प्रसंग घडतील, त्या त्या वेळेला आपल्या स्वतःला आपल्याला आवडता येते का? बर संसारी आहोत आपण, आपल्याला नेहमी हे जमणार नाही. चार पैकी दोन वेळेला, चार वेळेला बाहेर जेवायला जाणार असाल त्याच्यातल्या दोन वेळेला ते ठिकाण टाळाल तरी देखील कुर्मोंगानी व सर्वशहा असेल. एखाद्या ठिकाणी राहायला जाता तर त्यासारखी व्यवस्था दुसरीकडे कुठेही नाही. तिथं राहणं हे सुखद, सुखदायक, आरामशीर असं आहे. एकदा जाणून बुजून परगावी गेल्यानंतर त्याच्यापेक्षा कमी प्रतीच्या, किंचित गैरसोय असलेल्या किंवा तितकं आल्हाददायक नसलेल्या अशा ठिकाणी उतराल असं समजायचं कारण नाही की आपल्यावर असे प्रसंग येतच नाहीत. येतात, याचे अर्थ आपण कसे आपल्या जीवनाला लावून घेऊ याच्यावरच सगळं अवलंबून आहे. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिताः. इंद्रिय आपल्या अर्थाच्या म्हणजे विषयांच्या कडे ओढ घेत असताना जो इंद्रिय आवरून घेतो त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित असं भगवंत म्हणतात. शिवाय आत्मनी एव आत्मनः तुष्टः. इंद्रियांशी कोरडा खेळ नाही, आत्म्यामध्ये रमण हे आहेच. नाहीतर या हॉटेलच्या ऐवजी त्या हॉटेलमध्ये उतरला, थोडी गैरसोय सहन केली, इथेही आत्मनी एव आत्मनः तुष्टः पाहिजे, तिथेही आत्मनी एव आत्मनः तुष्टः पाहिजे. पण आपली इंद्रिय केवळ आपण रमलेले आहोत असा समज करून घेतल्यामुळं इंद्रियांना आपण सैल तर सोडलेलं नाहीये एवढ्या करता म्हणून प्रयोग करायचा आहे, एवढंच कारण आहे. नाहीतर मग असं होईल की त्या ठिकाणी आपण आत्मनी एव आत्मनः तुष्टः नसून तिथल्या सुखामुळे आपल्याला बरं वाटतंय म्हणून आपण तिथं उतरतोय असा त्याचा अर्थ होईल. जीवनाच्या अनेक अंगांना हे लावून पाहता येईल. मी फक्त खाणं आणि राहणं एवढ्याबद्दल म्हटलं, बाकीचा विचार आपल्या सगळ्यांना स्वतःच्या जीवनाबद्दल करायचा आहे. सगळं सांगितलं जाऊ शकत नाही. आणि मग हा जो निराहार हा विषय आहे, कासवासारखी आपली इंद्रिय आवरून घेणं हा जो विषय आहे त्याचा अधिक खुलासा पुढे तीन श्लोकांमध्ये भगवंतांनी केला तो आपण पाहिला. की अशा प्रकारे निराहार राहिला म्हणजे सगळं जिंकलं असं नाही, त्या ठिकाणी परत गायला गेला नाही म्हणजे सगळं जिंकलं असं नाही. रसवर्जम रसोहा अपि अस्य. रसवर्ज जरी केला तरी देखील काही एक रस शिल्लक राहतो विषयांविषयी. अगदी इंद्रिय निराहार केली तरी देखील इंद्रियांच्या टोकाला आत कुठतरी विषयांविषयी रस हा राहतो. हा रस पर असा परमात्मा पाहिल्याखेरीज निवृत्त होत नाही. म्हणून आत्मनी एव आत्मनः तुष्टः हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून हे न जमवणारा नुसता विद्वान आहे त्याच्याबाबत देखील त्याची दांडगी इंद्रिय किंवा इंद्रिय त्याच्याबाबत दांडगाई केल्याखेरीज राहणार नाहीत. आणि बलात्काराने त्याच्या मनाला अस्वस्थ केल्याखेरीज राहणार नाहीत असा इशारा भगवंत देतात. म्हणून तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परहा वशेही यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इथं भगवंत विषय कन्क्ल्यूड करतात, समिंग अप करतात, तात्पर्याला येतात. म्हणून अशा प्रकारचे प्रयोग करून दुःखेषु अनुद्विग्न मनहा इत्यादी, यस सर्वत्रान अनभिस्नेहा इत्यादी, तसंच यदा संहरते चायम कुर्मोंगानी व सर्वशहा या प्रकारे. आणि एवढं केल्यानंतर इंद्रिय संयम वृत्तीबरोबर वाहवत न जाणं, वृत्तीच आवरणं, अशा सगळ्या बाजूनी प्रयत्न केल्यावर जो युक्त होतो आणि मत पर होऊन राहतो, आत्म्यामध्येच संतुष्ट होण्याची कला देखील जो प्राप्त करतो, त्याची इंद्रिय त्याला वश होतात आणि तेव्हा बुद्धी प्रतिष्ठित होते. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, तेव्हा त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते. कोणी स्थित प्रज्ञ असण हा अपघात नसतो, कोणी स्थित प्रज्ञ होणं हा निसर्गाचा ऍक्सिडेंट नसतो, त्यांनी कमावलेली गोष्ट असते. तो कशा रीतीने कमावतो आहे याचा बाहेर कोणाला अंदाज येत नाही. तोही नैत्री पाहे श्रवणी ऐकतू जाये परी तेथींचा नोहे नवल देखे. तो आत काय करतो हे कोणाला माहीत नसतं. म्हणून असं वाटतं की एक मोठा निसर्गाचा चमत्कार रामकृष्ण परमहंस जन्मले. निसर्गाचा कसला चमत्कार नाही, चमत्कार असेलच तर तो त्यांच्या अभ्यासामुळे झालेला चमत्कार आहे. असे पुरुष जेव्हा निर्माण होतात, परमात्म्याच्या इच्छेने निर्माण होतात, ते परमात्म्याची इच्छा तीच माझी इच्छा इथपर्यंत पोचतात म्हणून परमात्म्याच्या इच्छेने परत जन्म घेतात. परमात्म्याच्याच इच्छेने असेल तरी देखील त्यांची स्वतःची कमाई असते, त्यांनी प्रयत्न केलेला असतो म्हणून ते तिथपर्यंत पोचलेले असतात. अपघाताने काहीही घडत नाही. जेव्हा अपघात होतो तेव्हा देखील काहीतरी घडलेलंच असतं. विपरीत कर्म घडलेली असतात कोणाची तरी, म्हणून तर अपघात होतो. अपघात हा परमार्थामध्ये जवळपास अशक्य आहे. आपण आपले जसे असावे तसं असावं आणि परमात्म्याने मात्र आपल्यावर कृपा करावी ही गोष्ट परमार्थामध्ये नाही. स्वरूपानंदांचे सद्गुरु गणेशनाथ महाराज असं म्हणत असत की अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, जितकी भक्ती तितकी प्राप्ती असं म्हणत असत. हा एवढा विषय समजून सांगितल्यानंतर आलेले जे दोन श्लोक आहेत ते आता जे मी वाचले, विषयाचं ध्यान केल्यानंतर विषयाचा संग निर्माण होतो. आपल्याला ध्यान याचा अर्थ अलिप्तता, या अंगाने ध्यान, विचारापासून अलिप्तता, विषयापासून अलिप्तता म्हणजे ध्यान. ध्यान या शब्दाचा अर्थ लक्ष असाही आहे. ध्यान देऊन ऐक, इकडे ध्यान दे याचा अर्थ लक्ष दे. विषयाकडे ज्याचं सतत ध्यान आहे, विषयाचं जो ध्यान करतो अशा पुरुषाला विषयाचा संग जडतो. समर्थांनी खूप चांगलं वर्णन केलंय, नेत्री द्रव्य दारा पहावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी, श्रवणी द्रव्य दारा ऐकावी, या नाव बद्ध असं समर्थांनी म्हटलेलं आहे. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नाव बद्ध असं ते म्हणतात. सतत विषयाचं ध्यान करणारा त्याला विषयाचा संग जडतो, सगळीकडच तो विषय जणू दिसायला लागतो. तसं विषय हा अतिशय आवडणारा असा त्याच्या पक्षी होऊन जातो. विषयामध्येच रमावं असं वाटतं, विषयाच्या चिंतनामध्ये रमावं असं वाटायला लागतं. विषय भोगत नसताना बर का, विषयाच्या चिंतनामध्ये रमावं असं वाटायला लागतं. रात्री दिवसा झोपताना जाग येताना आणि सर्व दिवसभर विषयामध्येच असतो, विषयाचंच चिंतन करत असतो. अशा वेळेला या चिंतनामुळं ध्यानामुळं त्या विषयाचा अधिक अधिक संग निर्माण होतो. असं होतं की सतत ज्या ठिकाणी आपली चेतना वाहते आहे त्या विषयाखेरीज दुसरं काही न सुचणं हे स्वाभाविक राहतं. स्थितप्रज्ञ लक्षणाचा याच्याशी काही संबंध नाहीये असे हे दोन श्लोक आहेत. मात्र स्थितप्रज्ञता का ढळते हे सांगणारे हे श्लोक आहेत. तेव्हा विषय हे कमनीय वाटायला लागतात. विषय सुख उपभोगण्याच्या योजना बनवल्या जातात. संगहातेषु उपजायते, मग संग याचा अर्थ सतत तो विषय बरोबर अशी परिस्थिती होते सतत, जशी संतांची नेमकी याच्या उलट पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग असं जसं संत वर्णन करतात त्याच्या अगदी विपरीत। आणि या ध्यानामुळं सतत चिंतनामुळं सतत चिंतन विषयाचं हा जणू प्रेरणास्त्रोत, या प्रेरणास्त्रोताचे एक विलक्षण परिणाम असतात। जसं सतत मुळाला पाणी दिलं, थेंब थेंब का होईना पाणी मुळाला सतत दिलं ड्रीप इरिगेशन, तरी देखील झाड चांगलं वाढताना दिसतं। याचं कारणच असं आहे की सतत पुरवठा होत चाललेला आहे, सतत ध्यान असल्यामुळे मग पुढे काही काही गोष्टी घडतात, त्या म्हणजे त्या विषयाचा संघ निर्माण होतो, तो विषय सुंदर वाटायला लागतो, विषयामध्ये जे सौंदर्य असतं तो त्या विषयाच्या बाहेर असणाऱ्या लोकांना भ्रमासारखंच असतं, असं कोणतं सौंदर्य नसतं। मी गोष्ट वाचली ती की ते लैला आणि मजनू, तो मजनू लैला असं पुकारत सबंध शहरभर फिरत होता, न्यूसन्स एक प्रकारे निर्माण झाला, त्याला राजाने अटक केली। अशा प्रकारचं वर्तन सभ्य लोकांमध्ये अयोग्य असल्यामुळं तर तो म्हणाला की मला सतत लैला डोळ्यासमोर असते आणि लैलाला हात मारत फिरण्यात गैर काहीच नाही, कशा करता लैला तुला इतकी आवडते, ती सर्वात सुंदर स्त्री आहे म्हणून आवडते असं तो म्हणाला। तो म्हणाला लैला, राजा असं म्हणाला की लैलापेक्षाही कितीतरी सुंदर अशा या 10-12 स्त्रिया तुझ्यापाशी उभ्या समोर उभ्या करतो, पण लैलाचा नाद सोडून दे। त्या स्त्रियांकडे त्यांनी पाहिलं आणि म्हणाला की लैलापेक्षा सुंदर कोणी स्त्री असू शकत नाही। ध्यानामुळे जर काही घडत असेल, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करतात तो सगळ्यात सुंदर वाटायला लागतो, तुम्ही ज्याचं ध्यान करता तो सगळ्यात सुंदर वाटायला लागतो। तो सुंदर आहे की सुंदर नाहीये हा प्रश्न नसतो, तो सुंदर नसतो देखील, तो अगदी सर्वसामान्य असतो, पण तो फार सुंदर वाटायला लागतो। त्याच्याशिवाय सुचेन असं व्हायला लागतं। जर ध्यान करायला सुरुवात केली विषयाचं तर संघ निर्माण होतो आणि सतत त्याचा संघ असल्यामुळं मग तो विषय एक प्रकारे सुंदर भासायला लागतो, मग त्या विषयाच्या प्रत्यक्ष उपभोगाची इच्छा अर्थातच निर्माण होते ध्यानामुळं, काम निर्माण होतो आणि काम निर्माण होतो तेव्हा कामात क्रोधः अभिजायते असं भगवंत म्हणतात, क्रोध देखील निर्माण होतो। मगाशीच मी म्हंटल की क्रोध म्हणजे आंतरिक शांती नाहीशी होणं, क्षुब्ध होऊन जाणं, व्यग्रता येणं, असं वर्णन अर्थात केलेलं आहे की काम प्रतिहत झाला तर रागावतो, कामाला जर अडथळा आला तर रागावतो आणि त्याला क्रोध असं म्हटलेलं आहे। हाही अर्थ चांगलाच आहे, पण क्रोध हा धातू मुळात क्षुब्धता दर्शक असा त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळं क्रोधामुळं एक प्रकारचं दुःख, एक प्रकारची उद्विग्नता, एक प्रकारची तळमळ, एक प्रकारची अशांती, दुःख हे सर्व क्रोधामुळे निर्माण होतं। या सगळ्याला खरं म्हणजे क्रोधच समजायचं। मन अस्वस्थ होणं, अशांत होणं ही गोष्ट कामामुळे घडते, मूळ ध्यानामुळे घडते। ते पुढे असं म्हणतात की क्रोधात भवती संमोहा, आणि मन अशा रीतीने अस्वस्थ झालं की अतिशय अशांततेमुळं, अतिशय अस्वस्थतेमुळं त्याची जी निज शांती असते, स्वतःजवळ असणारी किमान शांती, ती नाहीशी होते आणि तो एक प्रकारे संमोहित होतो, हिप्नोटाइज झाल्यासारखा होतो विषयामुळं. केवळ विषय पुरा होत नाही म्हणून संमोहित झालेले गुन्हा करतात, खून करतात, मारामाऱ्या करतात, त्यापोटी 10-10 वर्ष जेलमध्ये जातात. हा संमोह मोठा विलक्षण विचित्र असा आहे. विनोबा म्हणतात की तंबाखूमुळे निर्माण होणारा जो संमोह आहे त्यापोटी मनुष्य सहज हत्या देखील करेल. त्यांना तंबाखू हा इतका खरं म्हणजे आपल्या सगळ्या आपल्याला नाही पण माइल्ड विषय आहे, तो इतका माइल्ड असताना विनोबांना तो इतका भयंकर वाटतो की ते म्हणतात की याच्याकरता मनुष्य हत्या करायला देखील प्रवृत्त होईल, कारण संमोहित होतो. त्या भावनेमुळं त्याला अतिशय संमोह होतो आणि संमोहामुळं त्याची सगळी आत्मस्मृती नाहीशी होते. स्मृती विभ्रम, आपण कोण आहोत हे विसरतो. स्मृती नाहीशी होते. म्हटलंय ना, कामातुराणाम न भयम न लज्जा. कामातूर झालेले आहेत त्यांना भय नसतं, लज्जा नसते. ते कुठं आहेत, काय आहेत, कोण आहेत, सगळं विसरून जातात. आणि हे विशिष्ट कामाला डोळ्यासमोर ठेवूनच केवळ पाहू नका. सगळ्या प्रकारच्या काम आणि कामना याचा हा परिणाम आहे. एकाच गोष्टीबद्दल चाललेलं नाहीये. असा स्मृती विभ्रम झालेला जो मनुष्य असतो त्याचा नंतर स्मृती नाश होतो असं भगवंत म्हणतात. स्मृती नाश याचा अर्थ वस्तुस्थितीमध्ये आपण खरं सच्चिदानंद असताना, जे अविनाशी चैतन्य मात्र आत्मा असताना, देह मुळीच नसताना, आपण ते आहोत हे साफ विसरून जातो. स्थितप्रज्ञ दर्शन मध्ये विनोबांनी क्रीडांगणावर गेला की खेळाडू होतो, आपण आत्मा आहोत हे तद्दन विसरतो म्हणतात, आणि जिथं जातो त्या परिस्थितीचा बनतो. क्रीडांगणावर खेळाडू होतो, शाळेमध्ये विद्यार्थी बनतो किंवा प्रोफेसर बनतो, मुलाच्या समोर उभा राहिला की मुलाचा बाप बनतो असं म्हणतात. तो बाप नसतो, तो खेळाडू नसतो, तो असतो सच्चिदानंद आत्मा. तो असतो देह मन बुद्धीच्या पलीकडचा, तरी देखील तो तसा होऊन जातो. तो तशाच भूमिकेतून सगळीकडे वावरायला सुरुवात करतो. स्मृती भ्रंश त्याच्या बाबत होतो. आणि एकदा एखाद्या कृत्रिम अशा स्मृती मध्ये गेला, आपलं स्वतःची खरी ओळख जर विसरला. मी असं वाचलं तर की एक आदिवाशांचा राजा शहरामध्ये आला आणि शहरामध्ये नाना वस्तू पाहताना त्याला फार आश्चर्य वाटायला लागलं. त्याला एका स्टुडिओमध्ये नेलं आणि त्याला दाखवलं की इथं कसा फोटो काढला जातो. तेव्हा त्याला त्या प्रगतीचं तर फार विशेष वाटलं. त्याला फोटोग्राफरने विचारलं की तुमचा कसा फोटो हवा आहे, हा जो कॅमेरा आहे, वेगवेगळे जे कॅमेरे होते त्याच्यातला एक कॅमेरा तर असा होता, शास्त्राच्या संशोधनाची कमाल, की तुम्ही कसे आहात असं लोकांना वाटतं, आपल्याला हे कधी कळत नाही की आपण कसे आहोत असं त्याला वाटत असेल, लोकांना कसं वाटत असेल हा कसा आहे, तर तसा फोटो देखील याच्यात येऊ शकतो. तुम्ही कसे आहात असं लोकांना वाटतं हे पाहायचं असेल या कॅमेऱ्यात तसा फोटो येऊ शकतो. तुम्ही जसे आहात तसे पण कसे असावे असं लोकांना वाटायला पाहिजे तसाही फोटो याच्यात येऊ शकतो. आणि तुम्ही आता जसे आहात तसे असा फोटोही याच्यात येऊ शकतो असा हा वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरा आहे. तर त्यांनी असं विचारलं की पहिले जे दोन प्रकार आहेत असे फोटो काढून घेणारे लोक इथं कधी येतात? तर त्याला उत्तर देण्यात आलं की जो तिसरा प्रकार आहे तसा फोटो काढून घ्यायला अद्यापपर्यंत कोणी इथं आलेलं नाहीये. आपण कसं असावं असं लोकांना दिसावं असा फोटो काढायला भरपूर लोक येतात, किंवा लोक आपल्याला कशा रीतीने पाहतात हे उत्सुकतेने आपल्याला समजण्यासाठी फोटो काढून घ्यायला इथं लोक येतात. पण आपण जसे आहोत तसे असा फोटो काढून घ्यायला अद्यापपर्यंत कोणी आलेलं नाही. तर असं म्हणतात की त्या सरळ आदिवासांच्या राजाला मोठं आश्चर्य वाटलं की असं कसं जग असू शकेल. स्मृती भ्रंश होणं म्हणजे आपण आपल्या स्वतःला भलतंच समजायला लागणं. हा स्मृती भ्रंश कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतो. रोनाल्ड रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना एक मोठा न्यूसन्स निर्माण झालेला होता. त्यांच्यासारखा दिसणारा असा एक मनुष्य अनेक कार्यालयांमध्ये रोनाल्ड रेगन होऊन जायचा. सगळीकडे गोंधळ निर्माण व्हायला लागला. हे फार थोडे दिवस चाललं. त्या माणसाला अटक केली गेली की रोनाल्ड रेगनहून काय म्हणून फिरतो. तर तो इतकी निसंदिग्ध उत्तर देत होता की मी रोनाल्ड रेगनच आहे. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांना फारच मोठं आश्चर्य वाटलं. त्याची कसून चौकशी केली गेली, मी हे वाचलेलं आहे. अमेरिकेच्या नावाने कोणी काही खपवत असेल तर माझा दोष नाही. त्याची कसून चौकशी केली गेली, त्याला कोर्टात उभा केला. पण सगळीकडे त्यांनी निसंदिग्धपणाने सांगितलं की मीच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, मीच रोनाल्ड रेगन आहे. दोन गोष्टी होत्या. याला वेडव्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणं गरजेचं होतं. पण त्याच्या आधी एकदा लाय डिटेक्टरवर त्याला घेतला तर मशीन देखील फसलं. त्याचा जो कॉन्फिडन्स होता तो इतका विलक्षण होता की मशीनने देखील हा खोटं बोलतोय असं सांगितलं नाही. इतका स्मृती भ्रंश व्हावा? स्मृती भ्रंशात बुद्धिनाश हा. स्मृती भ्रंश झाला की बुद्धिनाश, आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, आणि बुद्धिनाश हाच आत्मनाश. बुद्धिनाश झाल्यावर खरा नाश. आपल्यापाशी असतं ते मन, चित्त, अंतःकरण. समर्थांनी देखील बुद्धिदे रघुनायका असंच मागितलेलं आहे. बुद्धी ही खूप महत्वाची. बुद्धी ही परमात्म्याच्या जवळची. बुद्धीमध्ये परमात्मा प्रकाशित होतो. बुद्धी जोपर्यंत वेगळी असते, वेगळेपणाने परमात्म्याला जाणू शकत नाही. बुद्धी सगळं जाणू शकते. फक्त परमात्म्याला जाणता येत नाही तिला. अशा करता की तिच्यापाशी असणारी अहंता, अहम बुद्धीमुळं ती परमात्म्याला जाणू शकत नाही. बाकी बुद्धी आणि परमात्मा हे वेगळे नाहीत. बुद्धीचीच अतिशय शुद्ध अशी स्थिती म्हणजे परमात्मा आहे. प्युअर इंटलेक्ट असं परमात्म्याचं स्वरूप आहे. बुद्धी आणि मदबुद्धी याच्यात फरक आहे. जेव्हा बुद्धी ही मदबुद्धी म्हणजे माझी बुद्धी म्हणून काम करायला लागते तेव्हा ती परमात्म्यापासून वेगळी पडते. म्हणून ज्ञान देखील होतं. जेव्हा परमात्म्याची प्रचिती येते तेव्हा बुद्धीत प्रकाश पडतो, बुद्धी स्वतःला विसरते पण समजण्याची ताकद बुद्धीच्या ठिकाणीच असते. यो बुद्धे हे परतस्तु सहा असं भगवंत म्हणतात. खरं बुद्धीच्या पलीकडे असणारा परमात्मा मानवी देहामध्ये जेव्हा समजतो त्या व्यक्तीला तेव्हा बुद्धीतच प्रकाश पडतो. बुद्धीखेरीज काही घडणं शक्य नाही. विषयाकार झालेली बुद्धी ही सतत जेव्हा विषयाचं ध्यान चालू असतं तेव्हा संग, काम, मग शुद्धता, मग संमोह, स्मृती विभ्रम, बुद्धिनाश, स्मृती भ्रंश, मग बुद्धिनाश अशा स्थितीपर्यंत जेव्हा येते तेव्हा आता त्याला खैर नाही, त्याच्या जीवनाला आता वर येण्याची कोणती सोय नाही. आता नाश हा अटळच आहे. जसा उतारावरून सुटणारा गाडा वळण येतं तेव्हा त्याला वळता न आल्यामुळं पडण्याच्या आधी, कड्यावरून खाली कोसळण्याच्या आधी, कड्यावरून खाली कोसळण्याखेरीज काहीही पर्याय त्याला दिसत नाही. जसं आता खाली पडणं आणि नाश पावणं असं जसं असावं तसं बुद्धिनाश झाला म्हणजे आत्मनाश झालाच. मग त्या ठिकाणी आत्मनाश हा वेगळा सांगायला पाहिजे असं नाही. प्रणश्यती आता त्याचा संपूर्ण नाश त्याच प्रक्रियेमुळे घडतो. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत, जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती. परमार्थी असेल तरी देखील बर का, ज्यांनी संघ सोडून दिलेला आहे. सामान्य वाचूनी मूर्खाची गोठी कायसी, येथ नेणती गा क्रांतदर्शी असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय. येथ मोहिले गा क्रांतदर्शी. हृदयाच्या ठिकाणी हृदयापासून विषय स्मरून पहा, तुम्ही इतक्या अडचणीत याल की बोलायची सोय नाही. तरी निसंगाही आपजे संगती. मग याचा अर्थ काम हा वाईट आहे? काम हा नैसर्गिक आहे. जे नैसर्गिक आहे ते इतकं वाईट कसं असू शकेल? जे नैसर्गिक आहे आणि नैसर्गिक ते पर्यंतच आहे ते वाईट आहे असं भगवंत म्हणत नाहीत. भगवंत त्याचं ध्यान वाईट आहे असं म्हणतात. काम हा स्वाभाविक आहे. काम आणि कामना, सर्व इंद्रियांच्या इच्छांना कामना म्हणतात आणि प्रजोत्पादनाकरता आवश्यक तो काम समजला जातो. हा काम आणि कामना या दोन्ही गोष्टी या नैसर्गिक आहेत आणि नैसर्गिक पातळीवर त्या घातक नाहीत. त्याचं ध्यान करणं हे वाईट आहे. ध्यानाने काय घडतं हे भगवंत सांगतात. तुम्ही विषयाचं सेवन केलं आणि विषयाची आठवणही राहिली नाही, ही परिस्थिती चांगली. रोज तुम्ही जेवण करता आणि आपण जेवलो हे देखील विसरून जाता. पण कार्यालयात जेवलेलं जे जेवण आहे ते जास्त काळ स्मृतीमध्ये राहतं. हे जे जेवण आहे, या जेवणाबद्दल आणि या स्मृतीबद्दल, या ध्यानाबद्दल भगवंत म्हणतात. रोज घरी जेवतो, नाश्ता करतो, चहा पितो, काही अडचण नाहीये. माझे एक मित्र आहेत, ते मला फोन करतात. आमची काय एक रिटायर्ड झालेल्या एम्प्लॉईची युनियन आहे, त्याची कॉन्ट्रीब्युशन. तर ते मला म्हणतात की मी तुमची भरतो आणि मग नंतर तुम्ही मला देत जा. ती कॉन्ट्रीब्युशन त्यांनी भरली की त्यांचा फोन येतो. की तुमचे पैसे भरलेत बर का मी, आपण येऊ, मी येतो, मग आपण कुठेतरी बाहेर जाऊ. तसं ते अगदी साधे गृहस्थ असल्यामुळं काहीतरी कुठं एक डोसा चहा असं मी त्यांना द्यायचं असतं. आमचा तो अलिखित करार आहे. बस ते हे करतात, गप्पा मारतात, जातात. परवाही आले ते, पण मी म्हटलं की आपण आमच्या घरी जाऊ, थोडे बहुत आढेवेढे घेतले, कशाला घरच्या लोकांना त्रास वगैरे. जाताना सांगून गेले की आता पुढच्या वेळेला असं चालणार नाही, आपण बाहेर जायचं. ते आले की मनाची कशी गंमत असते तुम्हाला सांगतो. त्यांना काय वाटत असेल, त्यांना माझा सहवास आवडतो, त्यांना माझ्याबरोबर बोलणं आवडतं, एक तास दोन तास त्यांना माझा संगत हवीच असते. आणि कधीतरी 6 महिन्यातून एकदा मला असं वाटतं की ते येतात. पण मलाही आठवतं की ते म्हणतात की इकडं तिकडं नाही, दरबार मध्ये जायचं. मग तिथं फार फार खाऊ शकत नाही, डोसा काहीतरी असं थोडस काहीतरी खायचं, चहा प्यायचं, पण मलाही न करत वेद लागतात ना. हे त्यांचं नाही चाललेलं, हे माझं चाललंय. विषयाचं ध्यान ही जी गोष्ट आहे, ध्यानामध्ये मग मी सकाळी सांगून ठेवतो की आज मी दुपारी नाहीये. मात्र ते यायच्या वेळेला त्यांची आठवण होते. पूर्वी भोगलेल्या विषयांची स्मृती ही घातक असते हे मला सांगायचं आहे. त्याचं चिंतन हे अतिशय घातक असतं. कोणत्याही फॉर्म मध्ये विषय असो, कोणताही विषय असो, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती, असं ते म्हणतात. संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. आता परंपरा बघा कशी सांगितली. जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला. व्याकुळता, अस्वस्थता, कधी येतात असं वाटणं, कधी आपण जातोय असं वाटणं. क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. संमोहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती. चंडवाते ज्योती आहत जैसी का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणी असी. मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजय सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. विषयाचं सतत चिंतन करणाऱ्याची फार पंचाईत होऊन जाते. जैसे जात्यंधा पळणी पावे. जात्यंध आहे आणि येऊ नये प्रसंग, पण आला त्याला पळण्याची वेळ आली. मग ते काकुळती सैरा धावे. कुठं गेल्यावर आपण वाचणार आहोत हे माहीत नाही, पण सैरा वैरा पळतो आहे. तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. बुद्धी तशी भ्रमते. ऐसा स्मृती भ्रंशु घडे. मग सर्वथा बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. मग सगळं ज्ञान जात जे आहे ते उपड होत. भांड उलट ठेवलं जात. भांड सुलट असेल तर ज्ञान टिकणार, त्याच्यात ते उलट होत. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी. तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखई. चैतन्य निघून गेल्यानंतर जसं शरीर असत प्रेत म्हणून, चैतन्य निघून गेलेलं आहे, अजूनही रुसूनी आहे. पती म्हणतो आहे, पत्नी गेलेली आहे. खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ पापणी हलेना। हलणार नाही आता, कारण चैतन्य निघून गेलेलं आहे। तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखई। व्यवहारातल्या या करुण प्रसंगाच्या बाबत आपल्याला जितकं वाईट वाटत ना, तस बुद्धिनाश झाल्यानंतर त्याच्या कित्येक पटीनी खरं म्हणजे वाटावं। बुद्धिनाश झाला म्हणजे सगळं संपलंच म्हणायचं। म्हणून ही ऐके अर्जुना, जैसा विस फुल्लिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोषके। एक एक विस फुल्लिंग अग्नीला लागण्याचा अवकाश, अग्नी प्रौढ जेव्हा होतो तेव्हा त्रिभुवन जाळून टाकू शकतो। तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसणे हे पतन गिवसित पावे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये बुद्धिनाश आणि आत्मज्ञान अशी पुरेपूर परंपरा सांगून टाकली भगवंतांनी। कधी कधी वाटेल की या ठिकाणी हे अप्रस्तुत आहे, बुद्धीचं स्थैर्य सांगा, बुद्धीचा नाश कुठं सांगताय? पण जेव्हा बुद्धीचा नाश आणि आत्मनाश कसा होतो हे सांगितलं, तेव्हा त्याच्या बरोबर उलटी परंपरा काय असते हे सांगता येणं शक्य असतं। एरवी सांगितलेलं ठसत नाही, म्हणून भगवंत त्याच्या पुढे सांगतात की राग द्वेष वियुक्त विषयान इंद्रिये ही चरण। आत्मवश्यई ही विधेयात्मा प्रसादम अधिगच्छती। वाचल्यावर देखील आपल्याला किती बरं वाटत। राग द्वेष यांनी वियुक्त झालेली अशी इंद्रिय जेव्हा विषयांमध्ये वर्तन करतात, अशी काळजी घेतली पाहिजे की राग आणि द्वेष निर्माण न होता इंद्रिय विषयांमध्ये राहतील, मन विषयांमध्ये राहील, बुद्धी विषयामध्ये राहील। विषय तोडून सोडून देता येणार नाही, प्रपंच तोडून मोडून टाकता येणार नाही। एका बाजूनी राग आणि द्वेष यांच्यापासून वियुक्त होऊन विषयांमध्ये राहण्याची कला, आणि दुसऱ्या बाजूनी आत्मवश्यई ही आपल्याला स्वाधीन असणारी ही इंद्रिय विधेयी आत्मा, स्वाधीन असणारं अंतःकरण, असं सर्व झाल्यामुळं ते स्वाधीन असं अंतःकरण हे जितकं जमेल तितकं आत्मभावाच्या ठिकाणी ठेवणं, आणि प्रसादम म्हणजे आत्म्याचा प्रसाद, आत्म्याची प्रसन्नता याचा अनुभव करत राहणं। या प्रसादामुळं सर्व दुःखांना हानी ही अस्य उपजायते। सर्व दुःखांची हानी होते। प्रसन्न चेतसो ही याशुः बुद्धिः पर्यवतिष्ठते। आणि प्रसन्न असं चेतस, प्रसन्न मन, प्रसन्न अंतःकरण असं जेव्हा होतं तेव्हा या सगळ्याचं बळ बुद्धीला मिळतं आणि बुद्धी ही स्थिर होते। म्हणून जो युक्त आहे अशा रीतीने त्याला बुद्धी असते, जो अशा प्रकारे युक्त असतो त्याला भावना असते, आत्मभावना तोच राखू शकतो। जो आत्मभावना राखतो त्यालाच शांती मिळते, आणि ज्याला शांती मिळते त्याला सुख मिळतं। मात्र ही परंपरा, सुखाची परंपरा, शांती आणि सुखाची, भगवंतांनी नेमकी विरुद्ध शब्दामध्ये मांडली। नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना नच अभावयत शांति अशांतस्य कुतः सुखम। याचं कारण अर्जुनाला सांगतं हे भान आहे, अर्जुनाची अडचण समजतीये, स्थितप्रज्ञ तर सांगायचं आहे, म्हणून कधी सुलट बाजूनी कधी उलट बाजूनी असं हे निरूपण चाललेलं आहे। जसं ध्यायतो विषयान पुसहा हे उलट बाजूनी झालं, मग राग द्वेष वियुक्तैस्तु हे सुलट बाजूनी झालं, आणि परत तुझी अशी का स्थिती हेही कुठेतरी समजावं ऐकता ऐकताच, म्हणून उलट बाजूनी। नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य नचा युक्तस्य भावना नचा भावयत शांती अशांतस्य कुतः सुखम असं भगवंत म्हणतात। आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम सत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवी वर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।